ऑगस्ट आहे नाही बसायचं घरात, खेळायची मराठी मराठी क्रिकेट लीग, खेळूया मराठी।